chinimandi.com पॉडकास्ट। बेलारूसच्या साखर निर्यातीमध्ये वाढ। बेलारूसचे साखर निर्यात 2020 पहिल्या 7 महिन्यांमध्ये 25.1% वाढली आहे। देशाच्या कृषी आणि खाद्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान बेलारूसने 31 देशांमध्ये साखरेची निर्यात केली। 2020 पहिल्या 7 महिन्यांमध्ये बेलारूसने गिनी, जिबुती आणि सोमालियासाठी साखर शिपमेंट सुरू केले। जानेवारी ते जुलै 2020 कृषी आणि खाद्य उत्पादनाची निर्यात बेलारूसच्या 2019 निर्यातीच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये 6.5% वाढली आहे।